ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज गुढी पाडवा, हिंदू नववर्ष दिन। आजच्या या पावन दिवशी 35 ते 50 वयोगटातर्फे होणाऱ्या विशेष कार्यक्रमात मी अद्वैत धर्माधिकारी आणि सद्भक्त सौभाग्यवती माधवी गोडबोले आपले सस्नेह स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण श्री आदिशंकराचार्य विरचित श्रीराम स्तोत्राने करणार आहोत। सद्भक्त सौभाग्यवती शिल्पा जोशी व सद्भक्त सौभाग्यवती शैलजा पोळ त्यातील काही श्लोक सादर करतील।
विशुद्धं परम सच्चिदानन्दरूपम् गुणाधारमाधारहीनं वरेण्यम् महान्तं पान्तं गुहान्तं गुणान्तं सुखान्तं स्वयं धाम रामं प्रपद्ये। शिवं नित्यमेकं विभुं तारकाख्यं सुखाकारमाकारशून्यं सुमान्यम् महेशं कलेशं सुरेशं वरेशं नरेशं गिरीशं महेशं प्रपद्ये। महारत्नपीठे शुभे कल्पमूले सुखासीनवादित्यकोटि प्रकाशम् सदा जानकि लक्ष्मणोऽपि तमेकम् सदा रामचन्द्रम् भजेऽहम् भजेऽहम् सदा रामचन्द्रम् भजेऽहम् भजेऽहम् नमः सच्चिदानन्द रूपाय तस्मै नमो देवदेवाय रामाय तुभ्यम् नमो जानकि जीवितेशाय तुभ्यम् नमः पुण्डरीकाय ताक्षाय तुभ्यम् नमो भक्तियुक्तानुरक्ताय तुभ्यम् नमः पुण्यपुञ्जैकलभ्याय तुभ्यम् नमो वेदवेद्याय चाद्याय पुंसे नमः सुन्दरायेन्दिरावल्लभाय नमो विश्वकर्त्रे नमो विश्वहर्त्रे नमो विश्वभोक्त्रे नमो विश्वमात्रे नमो विश्वनेत्रे नमो विश्वजेत्रे नमो विश्वपित्रे नमो विश्वमात्रे। नमस्ते सुमित्रा सुपुत्राभिवन्द्या नमस्ते सदा कैकेयी नन्दनेद्य नमस्ते सदा वानरादीशवर्य नमस्ते नमस्ते सदा रामचंद्र नमस्ते नमस्ते सदा रामचंद्र प्रसीद प्रसीद प्रचंड प्रताप प्रसीद प्रसीद प्रचंडारिकार प्रसीद प्रसीद प्रभो रामचंद्र प्रसीद प्रसीद प्रभो रामचंद्र
नमो भक्ति युक्तानुरक्ताय तुभ्यं नमः पुण्य पुञ्जैकलभ्याय तुभ्यं नमो वेदवेद्याय चाद्याय पुंसे नमः सुंदरायेन्दुराय वल्लभाय। आज चैत्र शुक्ल प्रतिपदा। खरतर मराठी महिन्यांच्या सगळ्यात शुक्ल प्रतिपदा या पाडवा म्हणूनच ओळखल्या जातात, पण आजचा पाडवा मात्र ओळखला जातो तो गुढी पाडवा म्हणून। आजच्या दिवशी असं काय बरं विशेष घडलं ज्याच्यामुळे या दिवसाचं इतकं महत्व आहे? आजचा दिवस म्हणजे अयोध्या जनम ज्या दिवसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते तो हा दिवस। 14 वर्षांनी पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रांचे चरण आजच्याच दिवशी अयोध्येला लागले। रावणाचा वध करून सीताने लक्ष्मणासहित प्रभू आज अयोध्येला परतणार म्हणून नगरवासियांचा उत्साह गगनात मावत नव्हता। संपूर्ण अयोध्या रामचंद्रांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाली होती। गुढ्या तोरणं उभारली गेली, रांगोळ्या घातल्या गेल्या, सारी अयोध्या नगरी रामरायाच्या विजय पताकांनी सुशोभित केली गेली। त्या दिवसाचं स्मरण म्हणून आजही आपण गुढ्या तोरणं उभारतो, रांगोळ्या घालतो, गोडधोड करून उत्सव साजरा करतो। पण केवळ या बाह्य उपचारांसाठीच आजचा दिवस महत्वाचा नाही, तर आपल्या साधक विश्वासाठी त्या भक्तजन विश्राम असणाऱ्या श्री रामचंद्रांचं स्मरण करण्याचा असा हा दिवस आहे। ज्यांच्या कंठात कौस्तुभमणी तुलसीमाला शोभून दिसत आहेत अशा प्रभू रामचंद्रांचं स्मरण करण्याचा असा हा दिवस। सगुण रूपामध्ये कौसल्यानंदन म्हणून अवतरून ज्यांनी समस्त धरेवरील अवगुणांचा पापांचा भार हरण केला त्या प्रभू रामचंद्रांचं स्मरण करण्याचा असा हा दिवस। अत्यंत शुद्ध सच्चिदानंद स्वरूप सर्व गुणांचा आधार असणाऱ्या रामरायाचं स्मरण करण्याचा असा हा दिवस आहे। स्वयंप्रकाशी शांत विभू आनंद स्वरूप असणाऱ्या अशा तारक ब्रह्मरूपी श्री रामांचं स्मरण करण्याचा असा हा दिवस। त्यांच्या गुणांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे। रामरायाचं संपूर्ण चरित्रच विलक्षण, त्यात कुठला प्रसंग अभ्यासायचा असा प्रश्नच पडतो। रामायणाच्या प्रत्येक प्रसंगातून साधकाच्या हृदयपेटीमध्ये जपून ठेवता येतील असे मोतीच हाती लागतात। आज मात्र आपण ज्या प्रसंगाच्या निशाणी हे स्मरण करणार आहोत तो प्रसंग आहे रामभरत भेटीचा। ज्या प्रसंगामुळे गुढीपाडव्याचा हा दिवस आपल्या साधक विश्वासाठी विशेष महत्वाचा पडतो ठरतो असा हा प्रसंग. या प्रसंगाची सुरुवात होते ती रावण वधानंतर प्रभू रामचंद्रांना लागलेल्या भरत भेटीच्या ओढीपासूनच. प्रथम हनुमंतांना रामराया पुढे पाठवतात ते सीतेसह लक्ष्मणाला घेऊन रामचंद्र सकुशल अयोध्येत परत येत आहेत असा संदेश भरतापर्यंत पोचवण्यासाठी. त्यावेळी एका भक्ताची दुसऱ्या भक्ताशी झालेली भेट साधक विश्वाला अनेक सुंदर असे मोती देऊन जाते आणि नंतर प्रत्यक्ष प्रभू आणि भरताची झालेली भेट म्हणजे साक्षात भगवंताची झालेली आपल्या परमप्रिय भक्ताशी भेट. काय होता तो प्रसंग? त्या प्रसंगी कोणते भाव भरताच्या हनुमंतांच्या मनात दाटून आले असतील? आपल्या परमप्रिय सद्गुरूंच्या साक्षीने आणि आशीर्वादाने या प्रसंगामध्ये अवगाहन करूया.
राम भरत भेट हा आपल्या सर्वांच्या जीवाभावाचा प्रसंग आहे. भक्त जसा भगवंतासाठी तळमळत असतो तसा देवही भक्ताच्या भेटीसाठी उत्कंठित असतो. श्री राम भेटीपूर्वी रामचंद्रांनी हनुमंतांना भरताकडे त्यांच्या आगमनाची वार्ता देण्यास पुढे पाठवले. या प्रसंगाचे सुंदर वर्णन भावार्थ रामायणात एकनाथ महाराजांनी केले आहे. या दोन भक्तश्रेष्ठांच्या भेटीचा कथाभाग आपल्यासारख्या साधकांना निश्चितच मार्गदर्शक आहे. युद्धाच्या समाप्तीनंतर रामचंद्रांच्या आज्ञेने बिभीषणाचा राज्याभिषेक झाला. रामचंद्रांनी लंकेत पाऊलही ठेवले नाही, ते लंकेबाहेरच थांबले. रामचंद्रांनी विचार केला, 14 वर्षे संपली, भरत माझ्या वाटेकडे डोळे लावून बसला असेल. माझे निवियोगे भरता होत असेल अतिचिंता, मर्यादा लोटली तत्वता, सांडील सर्वथा देहासी. रामचंद्रांना भरताची चिंता होती. जरा उशीर झाला तर भरत विरहाने देहाचा त्याग करेल हे त्यांनी जाणले. रामरायांनी हनुमंतांना बोलावून घेतले. परमभक्त श्री हनुमंत, ज्यांची सागरासारखी अफाट बुद्धी, जे भावाचे हिमालय आणि आज्ञापालनात श्रेष्ठ आणि तत्पर होते अशा हनुमंतांना रामराय म्हणाले, हनुमंता लगेच अयोध्येला जा, भरत आमची आतुरतेने वाट पाहत असेल. आमच्या वनवासाचा आणि रावणवधाचा चरित्र वृत्तांत भरताला सांग. त्याला सांग की आम्ही वाटेत भरद्वाज मुनींच्या आश्रमात जात आहोत म्हणून उशीर होत आहे. राम म्हणाले, हे वीर हनुमंता, पहा की भरताला राज्याचा लोभ आहे का? तसे असेल तर आम्ही ते राज्य भरताला निश्चित देऊ. धर्म मर्यादा आहे ऐसी, जेथ जेथ प्रीत जयाची, तेथे अर्पावे तयासी, हेची साधूंचे निजव्रत. पण जर त्याच्या अंतरात माझ्याविषयी प्रेम असेल तर ते तुला त्याच्या बाह्य अवस्थेमुळे लगेच कळेल. जर त्याच्या अंतरात माझ्याविषयी प्रेम असेल तर त्याचा कंठ माझे नाव ऐकताच दाटून येईल. रामराय म्हणाले, हे हनुमंता, अंतरी प्रेम अनिवार्य जाणं, तरी ते बाह्य प्रगटे चिन्ह. हनुमंता, हे माझ्यासाठीचे प्रेमाचे चिन्ह पाहून तू लगेच परत ये, म्हणजे आम्ही आनंदाने अयोध्येला जाऊ. हे ऐकून हनुमंतांनी रामांना लोटांगण घातले आणि भरत दर्शनासाठी त्यांनी उड्डाण केले. हनुमंत भरत नगरात आले. भरत आणि वसिष्ठ तसेच थोर थोर मुनी भरतासवे साधनेत निमग्न असलेले त्यांनी बघितले. भरत एखाद्या तपस्वी ऋषींसारखा व्रतस्थ राहत होता. कसा होता भरताचा भाव? राम वनात जमिनीवर झोपत, त्यापेक्षा कमी उंचीवर, म्हणून जमिनीत खड्डा करून भरत त्यात झोपत असे. भरताची मूर्ती अत्यंत कृश झाली होती, त्याचा देह अस्थिपंजर झाला होता. कशी होती भरताची स्थिती? सकळ भोगा देवोनी पाणी, देह तुच्छत्वे मानोनी, अहर्निश रामचिंतनी ख्याती त्रिभुवनी भरताची, असा भरत अखंड रामचिंतनात राहत होता. हनुमंतांना कळून आले की हा असा अस्थिपंजर झालेला भरताचा देह तो केवळ श्री रामस्मरणात असल्यानेच राहिला होता. चिंताक्रांत भरत ऋषींना विचारत होता, हे ऋषीवर 14 वर्षे आणि 2 दिवस झाले, पण माझा राम अजून कसा आला नाही? भरत ऋषींना म्हणाला, श्रीराम आधीच विरक्त आणि राज्यभोगास उदासीन असे होते, त्यात त्यांना वनवास प्राप्त झाला। ते वनात सुद्धा अतीव अद्भुत सुखात होते, ते वनवासाचे सुख सोडून ते परततील ना? आता देहाचा त्याग करावा असा विचार भरताने केला आणि शोकाकुल होऊन तो दुःखाने धरणीवर पडला। त्याच वेळी हनुमंत भरतासमोर प्रकट झाले। उभवो निस्वानंदाची गुढी हाका फोडी रामनामे, असा मोठ्याने रामनामाचा गजर करत हनुमंत भरतांसमोर प्रकट झाले। हनुमंत म्हणाले, हे सद्गुणी भरता, तू जीवित सांडू नकोस, मी श्री रघुनाथास सौमित्र सीता समवेत घेऊन लवकरच येईन। श्रीराम रावणास पराभूत करून पुष्पक विमानात बसून येत आहेत, तू थोडा धीर धर, वाटेत ते भरद्वाज मुनींना भेटून येतीलच। हे ऐकताच भरताने अत्यानंदाने हनुमंतांना मिठी मारली, सर्वत्र आनंदी आनंद झाला। सर्वजण हनुमंतांच्या पाया पडू लागले, एकमेकांना आलिंगन देऊ लागले। येर येरा अलिंगती, खांदा घेऊनी मारुती, नाचता ती आनंदे। सर्वजण हनुमंतांना खांद्यावर घेऊन नाचू लागले। सर्वांनी दिव्यांची निरांजनांची आरास मांडली। त्रहाटल्या निशाण भेरी, गगन गरजे मंगलतुरी, गुढ्या तोरणे घरोघरी प्रीती थोर उल्हासे। ही आनंदाची वार्ता ऐकताच लोकांनी मंगलवाद्यांचा गजर केला, गुढ्या तोरणे उभारली, सर्वत्र आनंदाचा एकच जल्लोष झाला। हे सर्व बघून हनुमंत आनंद भरित झाले, त्यांनी भरतास लोटांगण घातले। हनुमंत भरताला म्हणाले, हे भरता, तू मला श्री रामा समानच आहेस। सर्वांकडे बघत हनुमंत म्हणाले, अरे चला श्री रामांच्या स्वागताची तयारी करूयात। असा सर्वांना झालेला आनंद ज्या गीतातून यथार्थपणे व्यक्त झाला आहे, ते प्रभु आले मंदिरी हे गीत आता सद्भक्त सौभाग्यवती गौरी सरदेसाई सादर करतील।
विजय पताका श्रीरामाची, झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी। विजय पताका श्रीरामाची, झळकते भक्तगणा
प्रभू रामचंद्र येणार केवळ या वार्तेनेच अयोध्येमध्ये सर्वत्र उत्साहाचं आनंदाचं वातावरण पसरलं होतं. यावेळी आपला भगवंत प्रत्यक्ष आपल्या रूपाने समोर उभा टाकणार अशी खात्री असलेल्या भक्ताचं भरताचं मन मात्र अतिशय व्याकुळतेने रामरायाच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी आतुरलेलं होतं. त्या माऊलीचे आपण तान्हुले आहोत असाच भाव रामचंद्रांबद्दल भरताचा होता. ज्याप्रमाणे भरताला रामरायाच्या भेटीची ओढ होती त्याप्रमाणेच प्रभू रामचंद्रांनाही आपल्या प्रिय अशा भरताच्या भेटीची ओढ लागलेली होती. रामरायासाठी भरत म्हणजे केवळ देहाचं बाह्यरूप वेगळं, आत्मा मात्र एकच. आपल्या या प्रिय भक्ताच्या भेटीची ओढ भगवंताला का बरं लागली होती? चित्रकूट पर्वतावर 14 वर्षांपूर्वी भरताला रामरायाचं सगुण दर्शन झालं होतं. रामचंद्रांच्या पादुका आणि 14 वर्षांनी साक्षात दर्शन देण्याचं वचन या दोन गोष्टी घेऊन भरत चित्रकूटावरून परतला होता. तेव्हापासून रामरायाविरहित अशा अयोध्येत न राहता तो नंदीग्रामातच राहिला. त्याने अयोध्येच्या सिंहासनावर प्रभू रामचंद्रांच्या पादुका स्थापन केल्या आणि तपस्वी वेशात तपाचरण करीत असा तो तिथे राहत होता. असं म्हणतात की भरताबरोबर तपश्चर्या करण्यासाठी त्यावेळी अनेक मोठे मोठे ऋषी साधू सत्पुरुष तिथे येऊन राहिले होते. पूर्ण 14 वर्ष केवळ आणि केवळ आपल्या माऊलीचा रामरायाचा ध्यास भरताला लागलेला होता. अशा या निरलस निरहंकारी निष्काम क्षमाशील सेवाभावात रत असणाऱ्या अशा या भक्ताची तपश्चर्या कशी बरं सफल होणार नाही? चित्रकूटानंतर आज पुन्हा एकदा भरताला आपल्या परमप्रिय रामरायाचं सगुण दर्शन घडणार होत. ज्यावेळी पुष्पक विमान आकाशात दिसायला लागलं त्यावेळी भरताला आनंदाश्रू अनावर होत होते. तो पुन्हा पुन्हा आकाशाकडे पाहत होता. वल्कलधारी तेजस्वी सीतामय लक्ष्मणासहित सकुशल परतणाऱ्या रामचंद्रांना पाहून भरत अतिशय सद्गदित झाला. स्वस्थाने राहूनच भरताने प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं. पुष्पक विमान जमिनीवर अवतरलं आणि रामराया विमानातून बाहेर यायचा अवकाश भरताला आता क्षणाचाही विरह सहन होत नव्हता. अतिशय वेगाने धावत जाऊन त्याने रामरायाच्या चरणांवर लोळण घेतली. एका भक्ताने भगवंताच्या चरणांवर घेतलेली ही लोळण होती. भरताच्या नेत्रांमधून झरणाऱ्या प्रेमधारांचा अभिषेक रामरायाच्या पायांवर होत होता. रामरायांच्या त्या चरणांच्या पवित्र स्पर्शाने त्याची काया पुलकित झाली होती. त्या चरणांवर जळ ऐक्यभावाची अंजुळी वाहत भरत तिथे होता. भगवंताच्या पादपद्मी विसावल्यावर भरताला त्या चरणकमळांपासून बाजूला व्हावंसं वाटत नव्हतं. तेव्हा रामरायाने अतिशय कृपाळूपणे भरताच्या दोन्ही खांद्यांना धरून उठवलं आणि प्रेमभराने आपलं कवच घेतलं. राजीव लोचन सर्वत जलतन ललित पुलकावली बनी अति प्रेम हृदय लगाई अनुजही मिले प्रभु त्रिभुवन धनी. खरोखर काय अद्भुत दृश्य असेल ते! बंधू साधू विरक्त अशा या भक्ताला भेटण्याची भगवंतालाही इतकी आस लागली होती की त्यांच्याही कमलनयनातून अश्रुधारा वाहत होत्या. त्या भावावेगातून सावरल्यावर भरत आणि रामरायांना राज्यकारभार सांभाळायची विनंती केली. तो म्हणाला, प्रभू हे राज्य आपलं आहे. आपल्या अनुपस्थितीमध्ये माझ्यासारख्या सर्वसाधारण सेवकांनी यथामती ते सांभाळलं. पण आता अयोध्येला अयोध्येचा राजा परत आला आहे. आपला राज्यभार आपणच स्वीकारावा. यावर रामचंद्र आपल्या अतिशय प्रिय भक्ताला भरताला म्हणाले, यापुढे तीनही लोकांमध्ये अनंत काळपर्यंत धर्माबद्दल कोणी बोलेल तर तेव्हा एकच नाव घेतले जाईल आणि ते असेल माझ्या प्राणप्रिय भरताचे. भरता, मी वनवास भोगला तो वडिलांची आज्ञा म्हणून, पण तू मात्र केवळ माझ्याप्रती असलेलं प्रेम आणि भक्ती यांच्या जोरावर राजधानीत राहूनही संन्यस्त जीवन जगलास. यावर भरताने दिलेलं उत्तर फार उद्बोधक आहे. तो म्हणाला, हे प्रभू, आई म्हणते ते खरं असणार. आपण प्रत्यक्ष भगवंतच असणार. आपल्या तुच्छ भक्तांना या प्रकारे महत्व देणं हे भगवंतच करू शकतो. आपल्या या प्रिय भरताच्या उद्गारांवर प्रभू रामचंद्रांनी सस्मित नजरेने पाहिलं आणि पुन्हा एकदा दृढ आलिंगन दिलं. या रामभरत भेटीबद्दल मोठे स्वामीजी म्हणत असत की ही दोन महात्म्यांची भेट होती, जीवाची शिवाशी झालेली भेट होती. भावार्थ रामायणात संतश्रेष्ठ एकनाथ महाराज लिहितात, नीतूपणाची स्फूर्ती सांधून कोणतीही चित्तवृत्ती उठू न देता भरताने रामरायाची भेट घेतली. एका शिष्योत्तमाने सद्गुरूंच्या भेटीला जाताना कोणता भाव ठेवून जावं याचाच हा परिपाठ आहे. प्रभू रामचंद्रांच्या ज्या गुणांचं निदित्यासन भरताने 14 वर्ष केलं त्या गुणांचं संकीर्तन साधकाला चित्तशुद्धीकडे नेणारच ठरतं. कमलनयन सुस्वरूप अशा प्रभू रामचंद्रांचं ब्रह्मस्वरूप असणाऱ्या त्या आत्मारामाचं निदित्यासन आपल्या सर्वांनाच शुद्ध भक्तीकडे नेणारं असंच आहे. असे श्री रामचंद्रांचे गुण ज्या अभंगातून व्यक्त होतात तो रामका गुणगान करिये हा अभंग आता सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी सादर करतील.
गुणगान करिए राम का, गुणगान करिए राम का, गुणगान करिए राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए राम का, गुणगान करिए राम का, गुणगान करिए राम का. राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण राम के गुण राम के गुण, राम के गुण गुण चिरंतन, राम गुण सुमिरन रतन धन, राम गुण सुमिरन रतन धन. मनुजता को कर विभूषित, मनुज को धनवान करिए, ध्यान धरिए राम का, गुणगान करिए राम का, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सुजन रंजन रूप सुखकर, सुजन रंजन रूप सुखकर, राम आत्मा राम आत्मा राम का सम्मान करिए, ध्यान धरिए राम का, गुणगान करिए राम का, गुणगान करिए राम का, गुणगान करिए।
शुद्ध ब्रह्म परात्पर राम, कालात्मक परमेश्वर राम। राम म्हणजे प्रेम, राम म्हणजे शांती, राम म्हणजे समाधान, जे आपल्यापासून कोणीही कधीही हिरावून घेऊ शकत नाही। संत सांगतात त्या रामनामातला आनंद कधीही संपत नाही आणि अखंड वाढतच राहतो। कबीर म्हणतात, एक राम है दशरथ का बेटा, एक राम है घटघट बैठा, एक राम है जगत पसारा, एक राम है सबसे न्यारा। स्वामीजी सांगतात, आपले ध्येय हे आत बाहेर नटून असणाऱ्या त्या सत्स्वरूप रामाला ओळखणे हे आहे। राम नाम अखंड घेण्याची बुद्धी व्हावी आणि रामभक्तीने सत्वगुण वाढीस लागावा। शुद्ध भक्ती स्वामीजींच्या सहवासाने आणि आशीर्वादाने प्राप्त होवो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। आता सद्भक्त दीपक तुळपुळे भजन सादर करतील, त्यांच्या मागे आपण श्रीराम जय राम जय जय राम ही ओळ म्हणूयात।
निर्मित
श्री राम जय राम जय जय राम।
सदा पुनिया नाद निर्मित
श्री राम जय 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 राम
नाद निर्मित मंगल धाम
श्री राम जय जय राम
पर ब्रह्मा तो आहे राम
श्री राम जय जय राम
चैतन्या तो आहे राम
श्री राम जय जय राम
सत्संगाचा सुगंध राम
श्री राम जय राम
आनंदाचा आनंद राम
श्री राम जय जय राम
त्रिभुवन तारक आहे राम
श्री राम जय जय राम
सुख तारक आहे राम
श्री राम जय जय राम
श्रद्धा ज्योति तेथे राम
श्री राम जय जय राम
शांति ज्योति तेथे राम
जय राम
सगुण सुंदर आहे राम
श्री राम जय जय राम
निर्गुण सुंदर आहे राम
श्री राम जय जय राम
लावण्याचा गाभा राम
श्री राम जय जय राम
कैवल्याची मूर्ती राम
श्री राम जय जय राम
चराचरातील स्फूर्ती राम
श्री राम जय जय राम
आत्म्याठाई आहे राम
श्री राम जय जय राम
परमात्मा ही आहे राम
श्री राम जय जय राम
सगुणात ही आहे राम
श्री राम जय जय राम
कर्तव्यात पालन राम
श्री राम जय जय राम
दुःख निवारक आहे राम
श्री राम जय जय राम
आनंदाचा खाई राम
श्री राम जय जय राम
सुंदर सुवीर तेथे राम
श्री राम जय जय राम
शब्द सुंदर तेथे राम
श्री राम जय जय राम
रघुपति राघव राजा राम
श्री राम जय जय राम
राम नाम सुखदायक राम
श्री राम जय जय राम
सकल सुखाचा सागर राम
श्री राम जय जय राम
चराचरातील जागर राम
श्री राम जय जय राम
राम भक्त नित स्मृत राम
श्री राम जय जय राम
कुशल गायन रमत राम
श्री राम जय जय राम
हनुमंताचा हृदय राम
श्री राम जय जय राम
जानकी वल्लभ राजस राम
श्री राम जय जय राम
चराचरातील आत्मा राम
श्री राम जय जय राम
समर्थ वचने रमणा राम
श्री राम जय जय राम
कौसल्यास तरुण निवास
श्री राम जय जय राम
राजीव लोचन पुण्य निधान
श्री राम जय जय राम
सीतापति कैवल्य प्रमाण
श्री राम जय जय राम
अग्निपरायण सीताराम
श्री राम जय जय राम
लक्ष्मण छाया देवीश्राम
श्री राम जय जय राम
आदर्शाचा आदर्श राम
श्री राम जय जय राम
एकवचनी हा देव महान
श्री राम जय जय राम
श्री राम जय 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 राम जय जय राम
राजाधिराज रामचंद्र महाराज की
जय। आजच्या या पवित्र पावन दिवशी मी स्वामीजींना अशी प्रार्थना करतो की त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावेत।
हरि हरि हरि। ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। आज वर्ष प्रतिपदा हिंदू वर्षाची सुरुवात किंवा भारतीय वर्षाची सुरुवात ही रामचंद्रांच्या आगमनामुळे झाली। रामचंद्रांच्या आगमनाचा दिवस हा भारतीय पंचांगाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो आणि रामचंद्रांचं अयोध्येमध्ये आगमन झालं ही मोठी कल्याणकारक आणि पवित्र घटना सिद्ध झाली। कारण रामचंद्र अयोध्येमध्ये परत आल्यामुळं राम राज्य काय असतं हे दीर्घकाळ आपल्या देशांनी त्या काळात अनुभवलं आणि त्याच्या स्मृती आदर्श राज्य म्हणजे राम राज्य अशा आजही आपण वागवतो आहोत। रामचंद्रांचं मर्यादशील जीवन हे मोठं प्रेरणादायी असं आहे। कारण सर्वसाधारणपणाने आपण सर्वच जण स्वाभाविक मर्यादांमध्ये जखडलेलेच आहोत। या मर्यादांमध्ये जीवन कसं उत्तुंग होऊ शकतं हे रामचंद्रांनी दाखवून दिलं। रामचंद्रांनी जीवनाच्या सगळ्या मर्यादा देखील मानल्या जीवनामध्ये जी उलथापालथ होऊ शकते ती सहज स्वीकारली देखील। जशी किशोर वयामध्ये किशोर आणि तरुण याच्या सांध्यावर अरुण वयामध्ये विश्वामित्रांनी दशरथ राजाला विनंती केली की तुझा पुत्र मला राक्षस संहाराकरता हवा आहे। ती गोष्ट दशरथाला मान्य करायला अवघड गेली पण रामचंद्रांनी क्षणात मान्य केली। राजवाड्यातलं सुखासीन जीवन सोडून आपल्याला कल्पनाही येणार नाही अशा संकटाचा सामना करायला जायचा आहे पण ही जीवनाची सांप्रत मर्यादा आहे असं रामचंद्र समजले आणि त्या मर्यादेमध्ये त्यांनी जीवन यशस्वीही करून दाखवलं। विना तक्रार जीवन कसं जगायचं हे रामचंद्रांच्या जीवनावरून समजतं। तीच मर्यादा रामचंद्रांना राज्याभिषेकाच्या वेळेला देखील लक्षात आली आणि एका क्षणात ज्या क्षणी राज्याभिषेक त्या क्षणाला वलकलं नेसून बाहेर पडणं ही सामान्य गोष्ट नाही। शुभकार्यामध्ये थोडाही अडथळा जरी आला तरी आपली कशी घालमेल होते सामान्यतः पण रामचंद्रांनी ती गोष्ट अतिशय सहजपणे स्वीकारली असं दिसतं। आणि जसं रामचंद्र सहजपणाने मर्यादा पुरुषोत्तम म्हणून जीवन जगून दाखवत होते तसं आपल्या पत्नीला पळून नेल्यानंतर आता या मर्यादेमध्ये राहायचं कालगती त्याला काय करणार अशा प्रकारचा विचार न धरता पौरुष प्रयत्नांनी त्यांनी रावणाचा वध देखील केला। म्हणजे केवळ मर्यादेमध्ये जीवन जगणारे, मग पराक्रमाच्या मर्यादेमध्ये ते जीवन जगले. त्यांची जी पराक्रमाची क्षमता होती तर ती त्यांनी मर्यादेपर्यंत ताणली, अशी की रावणाचा अंत झाला. म्हणून रामचंद्रांचं जीवन हे जसं समोर जीवन येईल तसं स्वीकारावं असं सांगतं, त्यावेळेला प्रयत्न करू नयेत असं सांगत नाही. वसिष्ठ ऋषींनी रामचंद्रांची स्तुती करत असताना रामो विग्रहवान धर्महा असं म्हटलेलं आहे. रामादिवत वर्तितव्यम, रामचंद्र जसं वर्तन करतात तसा आदर्श घेऊन वर्तन करावं असं वसिष्ठांसारख्यांनी म्हटलं. उत्तुंग गुणांचं साकार दर्शन रामचंद्रांच्या ठिकाणी घडतं. रामचंद्र म्हणजे घनीभूत झालेला धर्म असं रामचंद्रांबद्दल म्हटलं जातं. जेणे साकडलिया धर्माचे नि कैवारे, आपण पया धनुष्य करून दुसरे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. धर्म संकटात आल्यानंतर हातात धनुष्य घेतलं असं नाही, तर जणू आपल्या स्वतःला धनुष्य बनवलं असा पुरुषार्थ देखील रामचंद्रांच्या जीवनावरून समजतो. रामचंद्र हे धर्ममूर्ती होते, साधू अंतकरणाचे होते. रामचंद्र अत्यंत अकृत्रिम जीवन जगले. स्वधर्माचरण हा रामचंद्रांच्या जीवनाचा एकूण पाया होता. आणि त्या त्या वेळेला स्वधर्म म्हणून जे समोर येईल ते रामचंद्रांनी उत्तम रीतीने जगून दाखवलं. त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र आपला स्वधर्म ओळखून वागणं हाच होता. अयोध्येचा मान राखला गेला पाहिजे, रघुवंशाची महत्ता आहे ती सांभाळली गेली पाहिजे, हे हा आपला स्वधर्म आहे असं त्यांनी मानलं. आणि त्यांना हेही माहीत होतं की कोणत्याही दोन व्यक्तींचा स्वधर्म हा एक नसतो. जेव्हा वनवासामध्ये जाण्याची वेळ आली तेव्हा आपल्या स्वधर्माप्रमाणे आपण जाणं आवश्यक आहे हे त्यांना माहीत होतं. आपल्या पत्नीनी आपल्याबरोबर यावं अशी त्यांची भावना नव्हती. सीतामाईंनी आपला स्वधर्म ओळखून रामचंद्रांबरोबर जाणं पसंत केलं. लक्ष्मण जेव्हा आग्रह करायला लागला की मी येतो, तेव्हा रामचंद्रांनी त्यांनी येऊ नये म्हणून त्याची समजावणी देखील केली. पण जेव्हा लक्ष्मण रामचंद्रांच्या पाठीशी आपण उभं राहणं आणि त्यांच्या बरोबर सावलीसारखं असणं हे अत्यावश्यक आहे असं समजले, तेव्हा रामचंद्रांनी तो स्वधर्म म्हणून मान्यही केला. रामचंद्र पित्याचा जो स्वधर्म आहे तो पुत्राचा नाही, आणि पुत्राचा आहे तो पित्याचा नाही. गुरुचा धर्म आहे तो शिष्याचा नाही, शिष्याचा जो धर्म आहे तो गुरुचा नाही. शिष्यांनी शिष्याच्या स्वधर्मामध्ये राहावं. ओव्हरस्टेपिंग असं ज्याला म्हणतात, दडपून वेगळ्या धर्मामध्ये वर्तन करणं असं रामचंद्रांच्या हातून कधीही घडलं नाही. ते वसिष्ठांसमोर नेहमी शिष्यभावामध्ये राहिले. वसिष्ठ भलेही त्यांना कसेही समजत असोत, वसिष्ठ त्यांच्या ठिकाणी परमात्मा जरी पाहत असले तरी देखील ते वसिष्ठांच्या समोर शिष्यभावातच राहिले. आणि तुझ्या पोटी परमात्मा साक्षात विष्णू जन्माला येणार आहे असं दशरथाला सांगितलं गेलेलं होतं, तरी देखील रामचंद्र दशरथाच्या समोर पुत्राच्या भूमिकेमध्ये असेच राहिले. रामचंद्र आपल्या स्वधर्माप्रमाणे आणि अंतःप्रवृत्तीप्रमाणे नेहमी वागले. त्यांच्या अंतरप्रकृतीमध्ये मात्र बोध होता. आपल्यामध्ये आणि रामचंद्रांमध्ये असणारा फरक, साधक अंतःप्रकृतीप्रमाणे वागायचं असं जेव्हा ठरवतो तेव्हा अंतःप्रकृतीत अबोध असतो. असं असल्यामुळं सर्वसाधारण मनुष्याचा निर्णय हा विषयोपभोगाकडे जातो, स्वार्थाकडे जातो. स्वतःचा फायदा काय आहे तेच जवळ करावं असं वाटत राहतं. रामचंद्रांच्या अंतर्यामी बोध वसत असल्यामुळं रामचंद्रांची अंतःप्रवृत्ती, ज्या अंतःप्रवृत्तीप्रमाणे रामचंद्र वागले ती धर्ममान्य होती. एवढंच नव्हे तर रामचंद्र जे करतील ते धर्म असं जे वसिष्ठ म्हणाले तर ते त्यामुळे म्हणाले. आणि बोध जर प्राप्त झाला तर अंतःप्रवृत्तीप्रमाणे वागणं हा साधूचाही धर्मच असतो. तशा प्रकारे रामचंद्रांचं जीवन हे अतिशय आदर्शवत असं जीवन, याच्यामध्ये काही शंका नाही. रामचंद्रांच्या जीवनामध्ये असणारी नम्रता, शालीनता, प्रेम, उत्साह, कर्तव्याकरता अत्यंत उत्सुक असणं हे सामान्य गुण नव्हते. नेहमी कर्तव्याकरता उत्सुक असणं हे यशाचं लक्षण समजलं जातं. कारण जर कर्तव्याकरता अनुत्सुक असेल तर यश कसं मिळेल? रामचंद्रांचं जे यश होतं तर ते यश कर्तव्यामध्ये असणारी त्यांची उत्सुकता आणि कर्तव्य पालनामध्ये असणारी तत्परता यामुळे रामचंद्रांना यश मिळालं. रामचंद्र नेहमी शास्त्रांच्या मर्यादेमध्ये आणि ऋषींच्या उपदेशाच्या मर्यादेमध्ये राहणं पसंत करत असत. रामचंद्रांच्या वनवासातला जो अतिशय कठीण भाग होता तो शेवटी शेवटी वर्ष 6 महिने इतकाच राहिला. 6 महिनेच, पण त्याच्या आधीचा सगळा काळ रामचंद्रांनी तशा पद्धतीने सामान्य लोकांबरोबर आणि ऋषींबरोबर असा रामचंद्रांचा वेळ व्यतीत झाला. विशेष करून वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन ते राहिले. त्या ऋषींकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं त्यांनी श्रवण केलं, त्यांच्याशी आत्मचर्चा केली आणि हा 14 वर्षांचा काळ रामचंद्रांचा जसा अत्यंत सुखाचा गेला शेवटचे 6 महिने सोडले तर, तसा त्यांच्या बरोबर असणाऱ्या सीतामाईंचा आणि लक्ष्मणाचा दोघांचाही काळ अतिशय सुखाचा गेला. रामचंद्रांचं साहचर्य हे सुखमय होतं. रामचंद्रांच्या सहवासामध्ये शांती भरून राहिलेली असे, धर्म न्याय भरून राहिलेला असे. असं असल्यामुळं रामचंद्रांच्या सहवासामध्ये विलक्षण शांतीचा प्रत्यय येत असे. अशा शांतीचा प्रत्यय हनुमंतांना आला. जेव्हा प्रथम रामचंद्रांची आणि हनुमंतांची भेट झाली तेव्हा हनुमंतांना शांती प्राप्त झाली, समाधानाला ते प्राप्त झाले. भक्ती प्रेमाला उत्कट प्रतिसाद देणारे असं रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे. कोणाच्याही प्रेमाला उत्कट प्रतिसाद देणं ही सामान्य गोष्ट नसते. कारण कधी कधी प्रेम हे आवाजवी, अवास्तव, भोंगळ असंही असू शकतं. जेव्हा भाव अधिक असतो तेव्हा विवेकाची साथ भाव सोडून देण्याचीही शक्यता असते. व्यवहारी लोकांना ते आवडत नाही. रामचंद्रांचं जे जीवन आहे म्हणून तर रामचंद्रांची वानर समूहाबरोबर मैत्री झाली, रामचंद्रांची निषादाबरोबर मैत्री झाली. रामचंद्र हे असे पहिले पुरुष असतील इतिहासामध्ये की राजघराण्यात जन्म आणि क्षत्रिय कुलावतंश असून रामचंद्रांनी निषाद वानरगण आणि असंख्य सामान्य जशी शबरी भिल्लीण होती अशा सगळ्या समुदायांशी अत्यंतिक मैत्री रामचंद्रांनी प्राप्त करून घेतली आणि त्यांच्या प्रेमाला अतिशय उत्कट असा प्रतिसाद देखील दिला. असं म्हणतात की शबरीने रामचंद्रांना जी मेजवानी म्हणून फळ दिली बोर, तर ती चाखून पाहिलेली होती. लक्ष्मणाला राग आला पण त्या प्रेमाला देखील तिच्या भावनेला देखील रामचंद्रांचा प्रतिसाद उत्कट होता. रामचंद्रांचं चरित्र, रामचंद्रांचे गुण, रामचंद्रांचं जीवन समजून घेण्याचा आजचा दिवस आहे. आपण विजयादशमीला देखील तेच करत असतो. आता रामनवमी येईल तेव्हाही आपण तेच करत असतो. खरं म्हणजे रामचंद्रांचं चरित्र, त्यांचे गुण आणि त्यांच्या चरित्राच्या आत जाऊन त्या चरित्रातून जर प्रेम दोहन करून काढलं आणि समजून घेतलं, त्यांची भक्तीची भावना दोहन करून काढली आणि समजून घेतली, तर आपल्याला याच्यापेक्षा काही दुसरं परमार्थ म्हणून देखील जे गुण आहेत परमार्थ करण्यासाठी ते संपादन करणं सोपं जाईल, त्याच्यामध्ये काही अवघड राहणार नाही. रामकथा ही सर्व भाषांना, जातींना, सर्व प्रकारच्या समाजांना, सर्व धर्मांना तशी ललामभूत आणि अनुकरणीय आहे. भगवान श्रीकृष्णांची कथा आणि जीवनचरित्र हे सर्वच चरित्र अनुकरणीय नाही, काही अवघड भाग आहे, कठीण भाग आहे, तसं रामचंद्रांचं जीवन नाही. भगवान श्रीकृष्णांचा अवतार जो होता तो पूर्णात्म्याचा अवतार असा समजला जातो, तर रामचंद्रांचा अवतार हा मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे अमर्याद मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखला जाईल जातो. रामचंद्रांचं जे जीवन आणि वर्तन आहे ते जीवन आणि वर्तन मात्र भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे, त्यावर हुकूम आहे. रामचंद्रांच्या जीवनाचा अर्थ गीतेमधून समजतो. रामचंद्रांचा कर्मयोग कसा, रामचंद्रांचं ध्यान कसं, रामचंद्र गुणातीत कसे होते, हे सगळं भगवंतांच्या भगवद्गीतेमधून कळतं. पण भगवंतांच्या म्हणजे श्रीकृष्णांच्या जीवनावरून या मानवी मर्यादांना ओलांडून देखील वर्तन करण्याची त्यांची प्रवृत्ती दिसते, ते रामचंद्रांनी कधीही केलं नाही. आणि रामचंद्र आणि श्रीकृष्ण हे आपल्या आपल्या पद्धतीने पूर्ण जीवन जगलेले आणि ललामभूत आदर्श असेच पुरुष ठरले. मी भगवान श्रीकृष्णांचा अशा करता उल्लेख आजच्या दिवशी केला की श्रीकृष्णांचा जो बोध होता तो बोध आणि रामचंद्रांचा बोध याच्यामध्ये किंचित ही फरक नसताना अजहा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया, असा जो जन्म भगवंतांनी आपल्या स्वतःचा सांगितला तसाच जन्म रामचंद्रांचाही झालेला असताना रामचंद्रांची कायम भूमिका अशी राहिली की मी रघुवंशाचा अभिमानी दशरथाचा पुत्र अयोध्यावासी राम आहे, मी देव नाही, असं रामचंद्र जीवनभर म्हणत राहिले आणि जीवनभर त्यांच्या जीवनामध्येच रामचंद्रांना देवत्व देखील प्राप्त झालं. आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ भान आणि बाहेर मर्यादेमध्ये जीवन जगणं हे कसं असतं, कसं असावं हे रामचंद्रांनी वर्णन करून सांगितलं. समर्थांनी साधकाचं वर्णन करत असताना बाहेरी सिद्धाचं वर्णन करत असताना बाहेरी साधकाची परी आणि स्वरूपाकार अंतरी अशी युक्ती सांगितलेली आहे. सिद्ध जरी झाला तरी देखील त्याचं बाहेरचं वर्णन साधकासारखं असलं पाहिजे आणि आत तो स्वरूपाकार असावा. रामचंद्रांच्या जीवनाला हे वर्णन तंतोतंत लागू आहे. रामचंद्रांच्या धर्म अर्थ आणि कामाच्या चौकटीमध्ये जीवन जगणं आणि मोक्ष प्राप्त करणं, असं असताना देखील मोक्ष प्राप्त करणं, साधारणपणाने धार्मिक हे पारमार्थिक असणं कठीण आहे, कठीण जातं. आणि अर्थ रजोगुणी व्यक्ती देखील मोक्षाकडे जाणं कठीण जातं आणि कामामध्ये गुंतलेली व्यक्ती देखील मोक्षाकडे जाणं कठीण राहतं. पण धर्म अर्थ आणि काम हे पुरुषार्थ म्हणून साधत असताना आपलं स्वतःचं जीवन मोक्षाकडे अग्रेसर करणं हे रामचंद्रांच्या जीवनावरून आपल्याला समजतं. असं असल्यामुळं रामचंद्रांचं जे जीवन आहे ते आदर्शभूत असं जीवन आहे. आजचा हा कार्यक्रम अद्वैत खूप चांगला झाला. तुझं आणि माधवीचं निवेदन सूत्रसंचालन चांगलं झालं आणि सगळे अभंग प्रार्थना स्तोत्र सामूहिक भजन सगळं तुम्ही फार उत्तम साजरं केलं. या कार्यक्रमामध्ये या वेगवेगळ्या वयोगटाचा आज 35 ते 50 वयोगटाच्या व्यक्तींनी हा कार्यक्रम सादर केला तो खरंच फार सुंदर आणि शेवटच्या या भजनामुळे तर सगळेजण आपण रंगून गेलो असा आपल्याला अनुभव आला. खऱ्या अर्थाने गुढीपाडवा साजरा झाला असं मला वाटतं. आता लौकिक अर्थाने कोणी कदाचित घरी गुढी उभारून इथं आले असतील तर आपण इथून गेल्यानंतर गुढी उभाराल आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे. पण गुढीपाडवा हा एका सात्विकतेच्या आणि सात्विकतेलाही ओलांडणाऱ्या अशा पारमार्थिकतेच्या योगाने आपला साजरा झाला. आता लौकिक अर्थाने आपण मोठ्या आनंदाने प्रेमाने असा हा सण साजरा करूया. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.
श्रीराम काही निवेदन आहेत. प्रथम मी मंडळातर्फे सर्व साधकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हे हिंदू नववर्ष आपल्या सर्वांना पारमार्थिक आणि ऐहिक सुखसमृद्धीचं जावो, शांती समाधानाचं जावो असं मी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो. आज सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे. पुढील रविवारी गणेशपुरम येथे दुपारी 11 ते 12:30 या वेळात रामनवमीनिमित्त विशेष कार्यक्रम इथे होणार आहे. आपण सर्वांना या कार्यक्रमाचं सस्नेह निमंत्रण. त्यामुळे पुढील रविवारी सकाळी गणेशपुरम येथे कुठलंही केंद्र नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. 20, 21, 22 एप्रिल रोजी होणाऱ्या भुगाव साधना शिबिराची नावनोंदणी चालू आहे. तरी इच्छुक साधकांनी सद्भक्त माधवराव साखरदांडे यांची भेट घ्यावी. या आठवड्यातील पुढील रविवारपर्यंतची बाकी सर्व केंद्र प्लॅनरप्रमाणे होणार आहेत. नमस्कारासंबंधी निवेदन आहे. जे साधक मुख्य हॉलमध्ये बसलेले आहेत त्यांनी आपापल्या जागीच बसून राहायचं आहे. जे साधक अनुग्रहाच्या खोलीत बसलेले आहेत त्यांनी कार्यकर्ते सांगतील त्याप्रमाणे ती खोली लवकरात लवकर रिकामी करायची आहे. जे साधक वरती फ्लॅट्समध्ये बसलेले आहेत अशा साधकांनी कार्यकर्ते सांगतील त्याप्रमाणे नमस्कारासाठी खाली यायचं आहे. पूजनीय स्वामीजी 2 मिनिटात फ्रेश होऊन परत येणार आहेत. त्यावेळी देखील हॉलमध्ये बसलेल्या साधकांनी आपापल्या जागीच बसून राहायचं आहे. आता सद्भक्त मिलिंदाला आपण सर्वांसाठी एक आनंदाचं निवेदन करणार आहेत.
आजच्या आपल्या नववर्षाच्या अभिष्ट चिंतनाबरोबरच एक खूप महत्वाचं आणि आपल्या सर्वांना अतिशय हर्ष होईल असं एक निवेदन मला करायचंय. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या प्रिय पूजनीय स्वामी मकरंदनाथांची 61 आपण साजरी करतो आहोत. आपण फेब्रुवारी महिन्यात त्याला सुरुवात केली आणि मे महिन्यामध्ये त्याचा एक मोठा उत्सव आपण साजरा करणार आहोत. आणि त्या उत्सवाचं स्वरूप आपल्या सर्वांना आवडेल असंच आहे. 18, 19 आणि 20 मे या 3 दिवशी आपण एक महाशिबिर घेणार आहोत. आणि हे महाशिबिर आपण पुण्यातच घेणार आहोत, सप महाविद्यालयामध्ये, SP कॉलेजमध्ये. हे शिबिर सकाळ संध्याकाळ अशा 2 सत्रांमध्ये 3ही दिवस चालेल. आणि ह्या शिबिराचा मुख्य उद्देश जो स्वामीजींना खूप आवडतो तो म्हणजे सर्व साधकांचं एकत्रीकरण आणि त्यांचं भावजागरण हा आहे. त्याच्यामध्ये स्वामी मकरंदनाथांना ज्यांनी खूप जवळून त्यांच्या चरित्राच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यांवर पाहिलेलं आहे असे बरेचसे साधक साधिका आहेत, त्यांची मनोगत व्यक्त होतील. ती प्रत्यक्ष मनोगताच्या स्वरूपात असतील किंवा मुलाखतीच्या स्वरूपात असतील. आणि असे त्याचबरोबर आपली नित्याची साधना, अनुषंगिक साधना आणि स्वामीजींबरोबर सुखसंवाद असे सगळे भरगच्च कार्यक्रम त्यामध्ये होणार आहेत. 18, 19, 20 म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार, मे महिना अशा याच्या तारखा आपण निश्चित केलेल्या आहेत. या शिबिराला ऐच्छिक शुल्क आपण ठेवलेलं आहे प्रत्येकी 300 रुपये. ते ऐच्छिक आहे, याचा अर्थ आपण जास्त दिलं तरी चालेल असं आहे. आणि नाही दिलं तर चालणारच आहे ऐच्छिक असल्यामुळे. त्यामध्ये अजून एक आपण व्यवस्था अशी केली की परगावच्या साधकांची बरेचदा इथे पुण्यात आल्यानंतर गैरसोय होते, कुठे राहायचं लक्षात येत नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने साधक येतात. म्हणून आपण असं ठरवलं की क्षणप्रसारक मंडळीचं जे कॉलेजचं जे हॉस्टेल आहे, लेडीज हॉस्टेल आणि जेंट्स हॉस्टेल, तर त्यांना विनंती करावी की तुम्ही काही आम्हाला खोल्या देऊ शकाल का, कारण तो मे महिना असतो, सर्व हॉस्टेल्स मोकळी असतात. तर त्यांनी तशी तत्वत मान्यता दिलेली आहे, त्यामुळे परगावचे साधक सुद्धा मोठ्या संख्येने आपल्या या महाशिबिरामध्ये सहभागी होऊ शकतील. आपली अपेक्षा अशी आहे की कमीत कमी 1000 साधक या महाशिबिरासाठी येतील आणि एक खूप मोठा आनंददायी सोहळा आपण साजरा करणार आहोत. पूजनीय स्वामीजींचं चरित्र आपण वाचलं, आपण त्यांच्या सहवासात असतो आणि मला व्यक्तिशः असं वाटतं की इतकं सहवासात राहून सुद्धा त्यांचं बहुधा जे जीवन आहे त्या जीवनाचा जो अंतरंग आहे तो अंतरंग आपल्यापासून दूरच आहे. त्या अंतरंगात उतरण्याची धडपड आपण सर्वजण करतो आणि कोणाला हे आवडणार नाही की आपण अजून एक पाऊल सद्गुरूंच्या जवळ जाऊ. कोणाला हे आवडणार नाही अजून एक कवडसा आपण सद्गुरूंच्या अंतर्व्यक्तीवर पाडू. असं करण्याची ही एक मोठी संधी आपल्याला आहे. आपण सर्वांनी तर ह्या शिबिरामध्ये सहभागी व्हायचं आहे. मुद्दामून हे निवेदन आज करण्याचं कारण असं की अजून 2 महिने आहेत, आपल्याला वेळ आहे, परंतु त्या दृष्टीने आपण नियोजन करू शकतो, सुट्ट्यांचं नियोजन करू शकतो. परगावून येणारे साधक आहेत ते इथे येण्याचं नियोजन करू शकतात. हा मोठा कार्यक्रम असल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा खूप मोठी व्यवस्था करायला लागणार आहे आणि त्याच्या सर्वाच्या तयारीसाठी आपल्याला वेळ मिळावा म्हणून हे आपण लवकरच निवेदन केलं. आपण नाव नोंदवायला आजपासूनच सुरुवात करू शकता. आपली पुस्तक विक्रीच्या इथे सद्भक्त शेखर चव्हाण आहेत, त्यांच्याकडे आपण नाव आजपासून नोंदवू शकता. आपण शुल्क ऐच्छिक प्रत्येकी 300 रुपये असं ठेवलेलं आहे, पण हे सर्वस्वी ऐच्छिक आहे हे लक्षात ठेवायचं. हे शुल्क आपण देत नाही म्हणून आपण येणार नाही असं कदापिही करू नये. तसंच आपल्याला काही जास्त द्यावं असं वाटलं तरी देखील द्यावं, दोन्ही दृष्टीने हे ऐच्छिक आहे. हा सोहळा आपण 20 तारखेला जेव्हा समाप्त होईल त्या दिवशी संध्याकाळी एक मोठा कार्यक्रम होईल, त्या मोठ्या कार्यक्रमात सुद्धा आपण सर्वजण सहभागी होणारच आहोत. अशा रीतीने 18, 19, 20 रोज सकाळ आणि संध्याकाळ असे कार्यक्रम होतील. कार्यक्रम मी आपल्याला निश्चित खात्री देऊ शकतो की ते कार्यक्रम असे असतील की 20 तारखेनंतर आपल्याला काहीतरी अजून गवसलेलं असेल हातामध्ये. आपण या सर्वांनी या शिबिरामध्ये हार्दिकतेने सहभागी व्हावं. तसंच परगावचे साधक आहेत, आता आज सगळ्यांनाच ही बातमी कळेल असं सांगता येत नाही, पण आपल्या परिचयाचे जे असतील त्यांना देखील आपण जरूर हे निवेदन सांगावं. धन्यवाद. माझ्याकडचं निवेदन संपलं, आधीची निवेदनं झालेलीच आहेत. श्रीराम.